नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी भारत आनी अफगाणिस्तानान सगळ्या प्रकारच्या दहशतवादाचो आनी ताच्या प्रकटीकरणाचो फुडो करपाक एकठांय काम करपाचे गरजेचेर भर दिला.
कोऑर्डिनेट एफर्ट्स टू कॉम्बॅट टेररिझम इन ऑल इट्स फॉर्म्स एंड मॅनिफेस्टेशन्स. वी अप्रिशिएट युअर सेन्सिटिव्हिटी टुवर्ड्स इंडिया सिक्युरिटी कन्सर्न्स. युअर सॉलिडॅरिटी विथ अस इन द आफ्टरमाथ ऑफ द पहलगाम टेररिस्ट अटॅक वॉज नोटवर्थी. इंडिया इज फुल्ली कमिटेड टू द सॉव्हरेनिटी, टेरिटोरियल इंटिग्रिटी अँड इंडिपेंडन्स ऑफ अफगाणिस्तान. क्लोजर कोऑपरेशन बिटवीन अस कॉन्ट्रीब्युट्स टू युअर नॅशनल डेव्हलपमेंट एज वेल एज regional stability and resilience. To enhance that, I am pleased to announce today the upgrading of India's technical mission in Kabul to the status of Embassy of India.
नवी दिल्लीत अफगाणिस्तानाचे परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुक्ताकी हांचे कडेन जाल्ल्या भेटी वेळार तांणी आपल्या उक्तावण उलोवपांत सांगले की दोनी राष्ट्रांचो विकास आनी समृद्धी बाबत समान वचनबद्धता आसा. मंत्र्यांनी सांगले की अफगाणिस्तानाच्या विकास आनी प्रगतीन भारताक खोल रस आसा. सरकार अफगाणिस्तानाच्या सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि स्वातंत्र्यता खातीर पुरायपणान वचनबद्ध असा.
Shared interest in boosting trade and commerce. I'm glad to note the commencement of additional flights between Kabul and New Delhi. Our educational and capacity building programs have long nurtured the Afghan youth. We will expand avenues for Afghan students to pursue studies at Indian universities. Sports is another long-standing connection. The emergence of Afghan cricket talent has been truly impressive. India is glad to deepen its support for Afghan cricket.
शेती आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी म्हळा की प्रधानमंत्री धनधान्य योजना आणि डाळी खातीर आत्मनिर्भरता अभियान हे देशाक आत्मनिर्भर करपाच्या उद्देशान सुरू केल्ले उपक्रम आसात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां नवी दिल्लीत पुसा कॅम्पसांतल्यान प्रधानमंत्री धनधान्य योजना आणि डाळी मदीं आत्मनिर्भरता अभियान सुरू करतले. मंत्री हांणी म्हळा की देश संरचनात्मक सुदारणांच्या विशेषता उत्पादन क्षेत्रात परिवर्तनाच्या प्रवासाचेर असा. भारत आता जगातली चौथी सगळ्यात व्हड अर्थव्यवस्था आणि सगळ्यात वेगान वाढपी अर्थव्यवस्था असा. आज सिडनीत भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण उद्योग व्यवसाय गोलमेज परिषदेत उलयताना सिंग हांणी म्हळे की धोरणात्मक हस्तक्षेप आणि अनुपालन यंत्रणेच्या सरलीकरणावरवी संरक्षण उत्पादन परिसंस्थेचे सतत उदारीकरण करतात. फाटल्या अर्थिक वर्षात देशाचे संरक्षण उत्पादन 1,51,000 कोटी रुपयार पावला, जे फाटल्या वर्षाच्या तुलनेत 18% वाढ असा.
Goods have reached rupees approximately 23,622 crore last year and Indian companies now export to around 100 countries. Friends, strategic reforms such as Make in India, production linked incentive schemes and a digital transformation have fostered a conducive environment for innovation, investment and manufacturing growth.
लोक जनशक्ती रामविलास पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान हांणी आज सांगले की जागा वाटपाची चर्चा सकारात्मक दिशेन सुरू आसा आणि ती आता अंतिम टप्प्यात असा. भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आणि केंद्रीय मंत्री नित्यानंद राय हांचेकडे चर्चा केल्या उपरांत नवी दिल्लीत माध्यमांकडे उलयताना पासवान हांणी म्हळे की उपरांच्या टप्प्यात संघर्ष टाळपाक तांका प्रत्येक पैलूचेर चर्चा करपाक जाय.
बहुत ही सकारात्मक रूप से बातचीत हुई है और अभी अंतिम दौर में अब ये बातचीत पहुंच चुकी है. हम लोग जितने भी डिटेलिंग्स हैं हर चीज को हम लोग पहले ही डिस्कस कर लेना चाहते हैं.
आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राती पद्धतीचेर खबरा वाचका खातीर अर्ज मागयता. पदवीधर कोंकणी भाषेचे पुराय गिन्यान तशेंच भाषांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचे. अर्ज पावपाची निमाणी तारीख 20 ऑक्टोबर आसा. अधिक माहिती खातीर आकाशवाणीच्या खबरा विभागाकडे संपर्क साधचो. भारतीय हवामान खात्यान आयज आंध्र प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरात काय सुवातींनी पाऊस पडपाचो अदमास काढला. फुडल्या 2 ते 3 दीस कर्नाटक, केरळ, माहे, ओडिशा आणि तमिळनाडू, पुड्डुचेरी आणि करायकल हांगाय अशीच परिस्थिती असपाची शक्यताय असा. तसेच फुडल्या 2 दिसात अरुणाचल प्रदेश, गंगेटीक अस्तंत बंगाल आणि लक्षद्वीप हांगाय वीज पडपा वांगडा गडगड मारपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आयसीसी बायला क्रिकेट विश्वचषकात काल राती विशाखापट्टणम हांगा जाल्ल्या खेळांत दक्षिण आफ्रिकेन कठीण संघर्षपूर्ण आव्हानाचो फाटलाग करतना भारताक स्पर्धेतलो पयलो पराभव पत्करचो पडलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 मिनटांचेर. नमस्कार.